नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. कर्नाटक आनी तमिळनाडूच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आशिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मैसूरात अखिल भारतीय भाषण आनी श्रवण संस्थेच्या हिरक महोत्सवी समारंभाक हाजीर आसली. फाल्यां ती चेन्नईतल्या सिटी युनियन बँकेच्या 120व्या स्थापना दिसाच्या समारंभाक वतली, तर केंद्रीय तमिळनाडू विद्यापीठाच्या 10व्या दिक्षांत समारंभातूय वांटेकार जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज सांगले की दहशतवादा बद्दल तुटप्पीपणां अस्विकार्य आसा. तियानजिनात SCO शिखर परिषदेत उलयतना मोदी हांणी सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचो निषेध करूंक जाय, दहशतवाद हो मानवते खातीर एक व्हड आवाहन आशिल्ल्याचें म्हळें. भारत फाटल्या 4 दशकापासून दहशतवादा आड झुजता. पहलगाम दहशतवादी हल्ल्या उपरांत भारता वांगडा एकता दाखोवपी देशांचे तांणी आभार मानले.
निर्मम आतंकवाद का दंश झेल रहा है, कितनी ही माताओं ने अपने बच्चे खोए और कितने बच्चे अनाथ हो गए. हाल ही में हमने पहलगाम में टेररिज्म का बहुत ही घिनौना रूप देखा. इस दुख की घड़ी में जो मित्र देश हमारे साथ खड़े रहे, मैं उनका आभार व्यक्त करता हूँ.
SCO खातीर भारताचो दृष्टिकोन आणि धोरण 3 महत्वाच्या स्तंभार आधारित असा. सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी असे ताणी म्हणे. SCO शिखर परिषदेवेळार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांचेकडे ताणी दृष्टिकोनांची देवाणघेवाण केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हांणी म्हणे की बसकेत मोदी हांणी द्विपक्षीय संबंधांच्या निरंतर विकासा खातीर सीमावर्ती भागात शांतता राखपाचे महत्व अधोरेखित केले. परराष्ट्र सचिवांनी सांगले की प्रधानमंत्री मोदी हांणी सीमापार दहशतवादाच्या आव्हानाचोय उल्लेख केलो आणि त्याच्या आड लढपाक एकामेकांक तेको दिवपाचे आवाहन केले.
The two leaders also exchanged views on ways to increase and balance bilateral trade, strengthen people-to-people ties, cooperate on trans-border rivers. There was a desire to make additional progress on all of these issues on the basis of mutual respect, mutual interests, and mutual sensitivity.
तियानजिन हांगा SCO शिखर परिषदेच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांच्या मदीं द्विपक्षीय चर्चा झाली. आपल्या उक्तावण उलोवपांत मोदी हांणी म्हळें की भारत आणि रशिया सदांच कठीण काळांतूय खांद्याक खांदो लावन उबे रावल्यात. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धी खातीर दोन्ही राष्ट्रांमधले घट्ट सहकार्य लेगीत महत्वाचे आसा. सोशल मीडिया पोस्टांत मोदी हांणी म्हळें की राष्ट्राध्यक्ष पुतीन हांचेकडे जाल्ली चर्चा सदांच अंतर्दृष्टीपूर्ण आसता. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हळां की ह्या तिमाहीत 7.8% GDP वाढीन हे सिद्ध केले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पेक्षा कोणूच अर्थव्यवस्था बऱ्या तरेन व्यवस्थापित करूंक शकना. रिजिजू हांणी म्हळें की प्रधानमंत्री मोदी भारताक स्वावलंबी करपाक, मेक इन इंडियाक प्रोत्साहन दिवप आनी स्वदेशीचो अवलंब करपाक सांगत आसतात.
भारत में बनी हुई चीजें को इस्तेमाल करना चाहिए, मेक इन इंडिया को बढ़ावा देना चाहिए और भारत को आत्मनिर्भर बनाना है. ये तो प्रधानमंत्री जी पिछले 11 सालों से बार बार लोगों को अपील कर रहे हैं और हम लोग भी हर जगह यही बोल रहे हैं.
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आज नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेस IMC 25 एप्लिकेशन लॉन्च केले. AI आधारित सूचना, सुधारित नेटवर्किंग आणि परस्पर संवादी घटकांसहित हे ॲप एक्सपोत वापरकर्त्यांचो अनुभव वाढोवपाचे उद्दिष्ट बाळगिता. हे वापरकर्त्यांक जोडपाक, एक्सप्लोर करपाक आणि प्रदर्शनात सहभागी जावपाक मदत करतले.
कनेक्टिव्हिटी टू एव्हरी सिटिझन ऑन दिस ग्लोब अँड दॅट इज ट्रू एम्पॉवरमेंट अँड दॅट एम्पॉवरमेंट इन इंडिया हॅज बीन लेड बाय प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी वेअर ही हॅज बीन एक्स्ट्रीमली इम्फॅटिक ऑन द लेईंग ऑफ दिस कॅरेज वे लाईक एन इन्फ्रास्ट्रक्चर आर्टेरियल नेटवर्क अक्रॉस द लेंथ अँड ब्रेथ ऑफ आवर कंट्री अँड आय हॅव ग्रेट प्लेजर अनाउन्सिंग दॅट इट विल बी फ्रॉम द 8th टू 11th ऑफ ऑक्टोबर ॲट यशोभूमी. विल हॅव क्लोज टू अबाउट 150,000 पार्टिसिपंट्स फ्रॉम 150 countries.
भारतीय हवामान खात्यान आज हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात काय सुवातींनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास काढला. हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, बिहार, गंगेटिक अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर अंतर्गत कर्नाटक, ओडिशा आणि तेलंगणा या वाठारांनी वीज आणि वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाचो अदमास उक्तायला. जपानाक हारवून भारतीय पंगडान दादले आशिया कप हॉकी चॅम्पियनशीप 2025च्या सुपर 4 प्रवेश केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगाच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड आज राजगीर हांगा तांच्या निमण्या साखळी खेळांत कझाकिस्ताना आड 7:30 वरांचेर खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.